नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता। ह्यो आसात काय मुखेल खबरो। हे खेपे परतून एनडीए सरकार येतले मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांचो विश्वास। वेंचणुकेक मतदात्यांनी व्हडा प्रमाणात मतदान करचे म्हण वेंचणूक आयोगाचो खर प्रचार। काल उजो पालोवपी दळान मनयलो 80वो राष्ट्रीय उजो पालोवपी दीस। पुराय देशभरात रामनवमीची तयारी नेटान। सूर्यकिरणाच्या अभिषेका खातीर अयोध्या पुराय सज्ज। काँग्रेसीन सत्तेत असताना 50 वर्सात जितलो वावर करूंक ना ताचे परस चड वावर मोदी सरकारान फाटल्या 10 वर्सात केला। हे खेपो परतून पुराय भोवमतान एनडीचेच सरकार येतले असो विश्वास मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायला। नागपूर हांगा पत्रकार परिषदेत उलयताना मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी हो विश्वास उक्तायलो। गोयचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हे आयज नागपूर मतदारसंघात प्रचारा खातीर गेल्यात। पत्रकार परिषदेसयत तांची जाहीर सभा जातली। कार्यकर्त्यांकडेन सुद्धा ते संवाद साधतले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फुडारपणाखालचे भाजपा सरकार अंत्योदय तत्वाचेर वावर करता। युवा वर्ग, किसान, नारी शक्ती आणि गरीब अशा सगळ्या घटकांखातीर मोदी सरकारान वावर केला। याच कार्यकाळात 33% महिला आरक्षणाची कारवाई झाली। प्रधानमंत्री विमा सुरक्षा, दीनदयाळ स्वास्थ्य सेवा, मुद्रा येवजण, किसान क्रेडिट कार्ड, शेतकार आधार निधी या कल्याणकारी येवजण्यो चालूच उरतल्यो। त्याभायर अनेक कल्याणकारी येवजण्यांची भर पडटली। गरीब लोकांक फुकट वीज दिवपाची गॅरंटी प्रधानमंत्री मोदीन हांणी संकल्पपत्रात दिल्या असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळे। राज्यात 7 मेक जावपी मतदानाच्या फाटभुयेर मुखेल वेंचणूक कार्यालयाचो मतदान करपाच्या जागृतायेक प्रचार नेटान सुरू आसा। मुखेल वेंचणूक कार्यालयाचे अधिकारी या खातीर वेगवेगळ्यो सांस्कृतिक कार्यावळी तशेंच वेगवेगळे उपक्रम राबयतात। लोकांचे मतदान करपाक आकर्षण वाढचे म्हण वेगवेगळ्या स्वतांनी मतदान जागृती करपी पोस्टर आणि चित्रां काढतात। या चित्रामार्फत मतदान करा हो संदेश लोकांमेरेन पावपाचो कार्यालयाचो हेत आसा। राज्यात हे फावट मतदान 90% जावचे हे खातीर हो प्रचार नेटान चल्ला। वेगवेगळ्या माध्यमांवरवी प्रचार सुरू आसा। अधिकारी तशेंच वेंचणूक आयकॉन प्रचारात वांटो घेतात। नव्या मतदारापासून ज्येष्ठ मतदार या सगळ्यांक मतदानाचे महत्व पटोवपाक वावर चल्ला। तशेंच महाविद्यालयांनी आणि हेर सुवातांनी वेगवेगळ्या कार्यावळींचे आयोजन केला। गोयात बेकायदेशीर रेव काडप्यार राज्य सरकारान केल्ल्या कारवाईचेर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोय खंडपीठान समाधान व्यक्त केला। ह्याफुडे दुसऱ्या राज्यातल्यान गोयात येवपी रेवेखातीर आवश्यक परवानो आसा काय ना ताची खरपणान पाळ दवरतले। तशेंच प्रत्येक शिमेच्या एन्ट्री पॉइंटाचेर हो परवानो दाखोवप सक्तीचे आसतले। बेकायदेशीर रेवेची याचिका आज न्यायालयान निकालात काढल्या अशी माहिती एडव्होकेट जनरल दिवितस पांगम हांणी दिली। मुरगाव बंदरातल्या 10 आणि 11 नंबर धक्क्याक जोडपी पुलाचे काम अजूनमेरेन पुराय जातले अशी माहिती मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर हांणी दिल्या। या संबंधात उलयताना आमदार आमोणकर हांणी म्हळे की गेमन इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यासयत आज पुलाची पळोवणी केल्या उपरांत खबराकारांकडे उलयताना वेळण्याच्यान सुरू जावपी 4 पदरी मार्गाक जोडपी पुलाचे काम सध्या निमण्या पोंडार आसा असे ताणी सांगले। जून निमणे मेरेन हो मार्ग येरादारी खातीर उक्तो जातलो। तो सुरू जातकच शहरातली येरादारीचो प्रश्न सुटावो जातलो अशी माहिती संकल्प आमोणकर हांणी मुखार दिली। परे मतदारसंघात जाणवपी उदका समस्या सोडोवपा खातीर उदका स्रोत खात्याच्या सुवातेर नवो उदक शुद्धीकरण प्रकल्प उभारतले। ह्या प्रकल्पात वाळवंटी न्हंयचे उदक ओढून ताचेर प्रक्रिया करून शुद्धीकरण जातले। प्रकल्प पुराय जाले उपरांत भौशीक बांदकाम खात्याकडेन सुपूर्द करतले। या प्रकल्पाचे प्राथमिक पांवड्यावेले काम पुराय जायत आयला। मोरले हांगा वाळवंटी न्हंयसावन ते प्रकल्पामेरेन व्हडली उदका वाहिनी घाल्या। बाकीची कामां बेगीन सुरू जावन ही समस्या सुटावी जावपाची लोक वाट पळयतात। परेतले कांय वाठार उंचायेर वा दोंगराचेर आसात देखून हांगा कमी क्षमतेक लागून आनी उण्या दाबाक लागून उदक चड नाशिल्ले। तांकां हाजो लाव जातलो। तशेंच मोरले, परये, पिसुर्ले आनी होण्या हांगा 4 पंचायत वाठारांकूय हाजो फायदो मेळटलो। मडगांवच्या दक्षिण गोंय जिल्हो हॉस्पिटलात गोवा सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन हांची स्थापणूक केल्या। डॉ सिताराम कोरगांवकर अध्यक्ष म्हणून तर डॉ व्यंकटेश नेवगी सचिव म्हणून नियुक्त जाल्यात। डॉ निखिल भोमकार उपाध्यक्ष तर डॉ कुणाल चारी खजिनदार म्हणून वेचल्यात। इंडियन सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन या संस्थेची ही शाखा आसा। मनशाक जावपी खर वेदना ताचे वेळी अत्याधुनिक उपाय कितें हाचे विशीं जागृताय निर्माण करप आनी वेदना ना करपाक लोकांक मार्गदर्शन करप हो ह्या सोसायटीचो हेत आसा। ह्या वेळमाचेर भलायकी संचालक डॉ गीता काकोडकर, मुंबयचे पेन क्लिनीक ऑफ इंडियाचे संचालक डॉ कैलाश कोठारी, भलायकी मंत्र्याची ओएसडी डॉ राजनंद देसाय, जिल्हो हॉस्पिटल निरीक्षक डॉ राजेंद्र बोरकर, इंडियन स्टडी ऑफ पेनचे अध्यक्ष डॉ सुनीता लवंदे, सचिव डॉ प्रवीण कांथेड आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरल्यान ऐकतात।
3 steps to stay protected and stay safe from COVID-19. Wear face mask, 2 gaz ki duri to maintain social distancing, maintain hand and face hygiene.
आकाशवाणी पणजी आता मुखवेले खबरो। आयतारा सांतिनेज हंगा उजो पालोवपी दळाचो 80वो राष्ट्रीय उजो पालोवपी दीस मनयलो. मुखेल सोयरे म्हणून स्मार्ट सिटी प्रकल्पाचे वेवस्थापकीय संचालक संजीत रॉड्रिक्स आशिल्ले. उजो पालोवपी दळाचे हे जवान हे देशाचे नायक जो धोको पत्करून उज्याच्या घडणुकेतल्यान लोकांचे आणि मालमत्तेचे ते रक्षण करतात, जे राष्ट्र उभारणीतही योगदान देतात, असे वेळार उलयताना संजीव रॉड्रिक्स हांणी म्हळे. हे वेळार उजो पालोवपी दळाच्या जवानांनी आणि आपत्कालीन सेवा विभागाच्या जवानांनी उजो सुरक्षा कवायतीचे आणि नुकसान टाळपाक खबरदारीच्या उपायांचे थेट प्रात्यक्षिक सादर केले. हे उजो पालोवपीच्या वेळार कांय जाणांक आपले प्राण वगडायतात, अशा हुतात्म्यांक आमी केन्नाच विसरूंक फावना. आपत्कालीन परिस्थिती आणि उजो लागपाच्या घडणुकांनी ह्या जवानांनी केले कार्य खूप प्रेरणादायी असा, असे मुखार रॉड्रिक्स उलयले. यावेळी त्यांच्या हस्तुकी जवानांचा भौमान केलो. राज्यातल्या शाळांच्या परीक्षा सोपवून गिमाळ्याची सुटी सुरू झाल्या. दरेक जण ही सुटी आपल्या कुटुंबिया वांगडा वेगवेगळ्या तरेन मनयतात. काय जण भोवपा खातीर देश विदेशाच्या दौऱ्यात गेल्यात, तर काय जण आपल्या नातेवाईकांकडेन, खासा करून मामा वा मावशीच्या घरा वतात. पण त्याच वांगडा काय भुरगी कसले छंद असा ते वाळोवपाक वा गिमाळी शिबिरांनी वचपाक पसंती देतात. राज्यात खुपशा सुवातांनी अशा तरेकवार शिबिरांचे आयोजन केलां. तातूंतले एक बालभवन केंद्र, जे गिमाळी दिसांनी खासा प्रशिक्षण कार्यशाळा, खेळ आणि सर्ती घडून हाडटा. तशेंच मडगांव आनी पणजेंत पिवपाचे वर्ग, क्रिकेट वा हेर खेळाच्या वर्गात भुरग्यांची गर्दी पळोवपाक मेळटा. तशेंच सम्राट क्लब हांणी वेगवेगळी कला, नाच, नाटक, संगीत, फॅशन, चित्रकला, रंगकाम ते शिवाय योग आनी जिमनॅस्टीक ह्या सारख्या उपक्रमांचे हे 26व्या वर्सात आयोजन केलां. कोंकणी भाषा मंडळान मज्जा हे शिबीर सुरू केलां. श्री श्रद्धानंद विद्यालया वतीन बालभवन पैंगीणच्या जोडपालवान 10 दिसांचो छंद वर्ग दवरला, तर पेडण्या आंबीए महाविद्यालयात बालभवनाच्या सहकार्यान शिबिरां घडून हाडल्यात. पुराय देशभरात 17 तारखेक जावपी रामनवमी खातीर नेटान तयारी सुरू आसा. खुपशा सुवातांनी रामलल्लाच्या कार्यावळीची वांगडाच हेर धार्मिक कार्यावळी आणि सांस्कृतिक कार्यावळी मनयतात. पूण अनुवर्साचे खरे आकर्षण अयोध्येच्या राम मंदिरात राम जन्मदिसाच्या कार्यावळीचे आसा. 22 जानेवारी 2024 दिसा भारतात राम मंदिर 500 वर्सां संघर्षा उपरांत उक्ते जावन मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. रामनवमीच्या तयारीक पुराय अयोध्या लागल्या. या वेळार रामलल्लाचो सूर्यतिलक करतले, म्हणजे रामलल्लाच्या मूर्तीचेर सूर्यकिरणाचो अभिषेक जातलो. जेव्हा मंदिराचें बांधकाम चालू आशिल्ले तेन्नाच मूर्ती विराजमान झाली की पहिले रामनवमीक भगवान रामाच्या मूर्तीचेर सूर्यतिलक करपाचे थारायले, असे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टाचे कार्यालयीन प्रभारी प्रकाश गुप्ता हांणी सांगला. हो सुवाळो दनपारा 12 वरांचेर सुरू जातलो, जो रामलल्लाचो जल्माचो शुभ मुहूर्त. या विधी वेळार सूर्याची किरणा 4 मिनटां खातीर 75 मिलीमीटर वर्तुळाकार मूर्तीच्या मुखार लिखलिखतली. सध्या राज्यात वाढत्या गरमी वांगडाच उदकाचो उणाव जाणवूंक लागला. खुबशा सुवातांनी उदक कमी प्रमाणात येतात, तर कांय सुवातांनी उदक येच ना आणि लोकांचे हाल झाल्यात. धरणात उदकाचो साठो 30% मेरेन उणो जावपाचो अदमास आसा. देखून लोकांनी उदकाचो वापर जतनायेन करचो पडटलो. उदकास्रोत विभागाच्या अधिकृत संकेतथळावेल्यान माहितीप्रमाण सावली धरणाची पातळी 46%, तिळाळी धरणाची पातळी 48%, तर हणजुण धरणाची पातळी 33% मेरेन पावल्या. चापोलीची 56%, तर आमठाणे 36%. पंचवाडी धरणाची पातळी 34%, तर गावणे 54% आसा. गरमीचो मोसम मे म्हणसर असता आणि जुनाच्या आसपास पाऊस सुरू जाता. पूण हालीच्या काय वर्सांनी पाऊस उसरा सुरू झाला तेव्हा राज्यात उदकाचो उणाव भासू येता. देखून उदक जतनायेन वापरात. कांय कडेन पायपलायनी फुटून उदक व्हावता ते दिसता, बेगोबेग संबंधित खात्याक कागाळ करात. लाखांनी भक्तांची आवय म्हणून मानतात त्या शिरगावच्या श्री लईराई देवीचो उत्सव 12 ते 16 मे म्हणसर जातलो. 12 मेक जात्रा उपरांत 13 ते 16 तारीख म्हणसर पारंपारीक कौलोत्सव जातलो, अशी माहिती देवस्थानाचे अध्यक्ष गणेश गांवकार हांणी दिल्या. जात्रे खातीर व्हड होमखंड पेटयतात आनी तिचे भक्त धुवून त्या पेट्या उज्यांतल्यान धांवतात. ही फामाद जात्रा देश विदेशातले लोक पळोवपाक येतात. राज्यात दिसपट्टे अपघात वाढत असतात. मेल्या आकडेवारी प्रमाण 2024 वर्स सुरू जावल्या सावन आता मेरेन वट्ट 75 जणांक अपघातात मरण आयला. तातूंतले 46 जण दुचाकीवाले आसात. काल अशात एका भिरांकूळ अपघातात दनपारां 4:15 सुमार शिरदोन उड्डाण पळाचेर अच्युत गोगोई आणि पापू गोगोई ह्या दुचाकीवाल्याचो ताबो सुटून विजेच्या खांब्यांक धपको दिलो आणि उपरांत दुभाजकाक आपटून अच्युत व 19 वर्सांचो तरणाटो जाग्यारूच सोपलो, तर ताचो सहचालक पापू हॉस्पिटलात मरण आयले. आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. हे खेपे परतून एनडीए सरकारूच येतले, मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांचो विश्वास. वेंचणुकेक मतदात्यांनी व्हडा प्रमाणात मतदान करचे म्हण वेंचणूक आयोगाचो खर प्रचार. काल उजो पालोवपी दळान मनयलो 80वो राष्ट्रीय उजो पालोवपी दीस. पुराय देशभरात रामनवमीची तयारी नेटान सूर्यकिरणाच्या अभिषेका खातीर अयोध्या पुराय सज्ज. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.